नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आता आपण मार्गदर्शन ऐकणार आहात डॉ विजय खरे यांचं. संरक्षण आणि सामाजिक शास्त्रामध्ये त्यांनी पीएचडी घेतलेली आहे आणि त्या विभागाचे ते आता प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महत्वाचं म्हणजे अनेक देशांमध्ये जसं अमेरिका, जपान, जर्मनी, फ्रान्स, चीन, पोर्तुगाल, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका अशी मोठी यादी आहे. अशा विविध देशांमध्ये त्यांनी परिषदेसाठी तिथे हे घेतलेली आहे, तिथे गेलेले आहेत. व्याख्यानासाठी सुद्धा त्यांचे बरेच व्याख्यानं तिकडे झालेली आहेत. आणि असे ज्येष्ठ तज्ज्ञ आज आपल्याला संरक्षण आणि सामाजिक शास्त्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी सध्या ते आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक म्हणून पुणे विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. असे तज्ज्ञ मार्गदर्शक आज इथे आलेले आहेत आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करते. सर नमस्कार. सर, आज आपण आपल्याला संरक्षण आणि सामाजिक शास्त्र याविषयी सविस्तर व्याख्यान आज आम्हाला देणार आहात, मार्गदर्शन करणार आहेत. पण माझा पहिला प्रश्न असा असणार आहे की संरक्षण विषयक अभ्यासाचं नेमकं महत्व काय आहे?
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बहुतांशी सामाजिक शास्त्र जे आहेत त्या सामाजिक शास्त्रामध्ये आपण इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि इतर विषयांचा अभ्यास करत असतो, परंतु देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये जो कोर इश्यू आहे डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, या संदर्भामध्ये भारतात फारशी चर्चा होताना दिसत नाही. मात्र भारतात 1962 भारत चीन युद्धानंतर भारत सरकारने विद्यार्थी आणि तरुण वर्गाला राष्ट्राच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये माहिती मिळावी म्हणून पुणे विद्यापीठात 1962 नंतर संरक्षण शास्त्र या विषयाची स्थापना झाली आणि नंतर हळूहळू त्याच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ लागली. आज संरक्षण विषयाचे जे महत्व आहे, आपल्याला माहित असेल की भारत असा एकमेव देश आहे की त्याच्या सभोवताली दोन असे आण्विक राष्ट्र आहेत, एक म्हणजे चीन आणि दुसरा म्हणजे पाकिस्तान. आणि दोन्ही राष्ट्रांच्या आण्विक शक्ती आणि लष्करी शक्तीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर भारताच्या सुरक्षेला या राष्ट्रांपासून नेमका धोका काय आहे या संदर्भात विविध पातळीवर चर्चा होते. ही चर्चा करत असताना काही अंशतः त्याला भावनात्मक पातळीवर चर्चा होते आपल्याला, विशेषतः भारत पाकिस्तानच्या संदर्भात. ज्यावेळेस काश्मीर प्रश्न निर्माण होतो किंवा काश्मीरच्या संदर्भामध्ये चर्चा होते त्यावेळेस आपण इथला तरुण, भारतीय तरुण अधिक भावनात्मक पातळीवर याची चर्चा करतो. तीच चर्चा मात्र भारत चीन लष्करी शक्ती, भारत चीन आर्थिक स्पर्धा, भारत चीनचं भूराजनैतिक महत्व याविषयी चर्चा होत नाही. या संदर्भाचा संपूर्ण जो हे आकलन आहे, या विषयाचं जे आकलन आहे, या विषयाचं मंथन आहे, या विषयामध्ये आम्ही संरक्षण आणि सामरिक शास्त्र या विषयामध्ये आम्ही ते विषय घेतो. यामध्ये केवळ देशाचे परराष्ट्र धोरण किंवा देशाचं संरक्षण धोरण न शिकवता विज्ञान तंत्रज्ञान झालेल्या क्रांतीचं डिफेन्सवर नेमका काय परिणाम होतो हा एक कॉम्पोनंट त्यामध्ये असतो. त्याचबरोबर सायन्स, टेक्नॉलॉजी अँड नॅशनल सिक्युरिटी, ज्याला म्हणतो विज्ञान तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा, भारताचं संरक्षण खर्च आणि जागतिक संरक्षण खर्च, ज्याला आपण डिफेन्स इकॉनॉमिक्स असं म्हणतो, आणि ग्लोबल पॉवर पॉलिटिक्स, जागतिक राजकारण आणि त्या सुरक्षेचे जे संदर्भ आहेत, असे बहुतांशी विषय कव्हर करून याचा आपण त्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला जातो. आणि हे करत असताना या विषयाचं आजचं जे महत्व आहे, आज आपल्याला माहित असेल की जागतिक पातळीवर भारत लष्करी शक्तीने आणि आर्थिक शक्तीने, त्याचबरोबर मानवी बळ जे आहे, या मानवी बळावर आपला विकास हा अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. परंतु हे होत असताना संरक्षण संदर्भामध्ये नेमकं काय घडामोडी आहेत ही इथल्या तरुणांना माहीत होणं गरजेचं आहे. म्हणजे मला असं आठवतं की कारगिल संघर्षानंतर सर्व जे तरुण वर्ग आहे हा रस्त्यावर येऊन भारत माता की जय किंवा आजही चित्रपटगृहात आपण राष्ट्रगीत सुरू करून आपण चित्रपट दाखवतो, याचं कारण की त्यांना संरक्षणविषयी आणि देशाच्या सुरक्षेविषयी, देशाच्या भारतीयांचे विषय सर्व माहिती असं एक संकल्पना आहे. परंतु या आज संरक्षण विषयक अभ्यास करत असताना इथल्या तरुणांनी नेमकेपणाचे जे आकलन आहे त्याचं आकलन होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भावनात्मक पातळी किंवा केवळ राजकीय पातळीवर त्याचा अभ्यास न करता स्ट्रॅटेजिक आणि सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू, ज्याला सुरक्षा आणि सामरिक बाबी चा कानोसा घेऊन त्याच्यावर विचारविनिमय झाला पाहिजे आणि हे करत असताना आज आपल्याला असं दिसेल की सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर 1989 नंतर ते 2013 या कालखंडामध्ये जागतिक पातळीवर आणि भारतीय पातळीवर विविध असे परिणाम झालेले आहेत. म्हणजे जागतिक पातळीवर जगाचं जे शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जग दोन याच्यात महासत्तेत विभागले गेलं, ती एक महासत्ता उदयास आली, ती म्हणजे अमेरिका. आणि अमेरिका उदयास आल्यानंतर त्यांचा जो रोल आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर, एक लाईक पोलीस, म्हणजे हातात स्टिक घेऊन पोलिसाचं काम जागतिक पातळीवर करत होते, त्याला शह म्हणून फ्रान्स, भारत, रशिया आणि इतर राष्ट्र जे आहेत यांनी एकत्र येऊन मल्टीलॅटरल युनिपोलर ग्लोबल पॉवर पॉलिटिक्स असं असावं याचा प्रयत्न करत होते. आणि आज असं दिसेल की आशिया खंडामध्ये म्हणजे भारत आणि चीन यांचं लष्करी आणि आर्थिक बळ जर बघता 21वं शतक जे आहे हे आशियाई शतक असणार आहे. आणि या आशियाई शतकामध्ये भारत आणि चीनचं सर्वात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. म्हणून बदलतं जिओपॉलिटिक्स आपण ज्याला म्हणतो भूराजकीय आणि भू आर्थिक, जिओपॉलिटिक्स टू जिओ इकॉनॉमिक्स, हे जे ग्लोबल पॉवर पॉलिटिक्स चेंज झालेले आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना माहिती मिळावं. आणि ही जर माहिती मिळाली तर त्याचा नेमका फायदा विद्यार्थ्यांना होईल. म्हणजे जे आपण भावनात्मक पातळीवर काश्मीरचा प्रश्न असेल किंवा पाकिस्तानच्या संदर्भामध्ये उदाहरणार्थ एखादे दहशतवादी कृत्य कुठे कुठल्या ठिकाणी घडलं तर आपण सरळ काही अंशता, म्हणजे सर्वच भारतीय तसं करत नाही, परंतु राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षातील काही लोक सरळ आपण मुस्लिम कम्युनिटीला टार्गेट करतो. म्हणजे असं म्हणतात की आजचा दहशतवादी हा उद्याचा स्वातंत्र्यवीर आहे, किंवा सर्व दहशतवादी कृत्य हे एखाद्या समाज धर्मीयांचे, असं न करता दहशतवादी नेमके कोण आहेत. वी कॉल इट इज अ होलोग्रामॅटिक टेररिझम, त्याला म्हणजे दहशतवादी कृत्याच्या संदर्भात आपण जर बघायचं असेल तर लोकल पीपल लोकल ऍक्शन बट ग्लोबल रिएक्शन. म्हणजे पुण्यामध्ये जर जर्मन बेकरी बॉम्ब ब्लास्ट झाला असेल तर त्या जर्मन बॉम्ब ब्लास्टच्या ठिकाणी महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राबाहेर किंवा भारतातील लोकांचा वापर करायचा, लोकल जी अनएम्प्लॉईड लोक आहेत त्यांचा वापर करायचा, तिथे ते कृत्य घडवायचं आणि त्याचा परिणाम मात्र फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये त्याचं दहशत मात्र जागतिक पातळीवर निर्माण करायचं. असं जी नवीन कन्सेप्ट ग्लोकल टेररिझम ज्याला म्हणतो की त्या ग्लोकल टेररिझमचा नेमकी संकल्पना काय आहे, होलोग्रामॅटिक टेररिझमची नेमकी संकल्पना काय आहे, क्रॉस बॉर्डर टेररिझमची संकल्पना काय आहे, इन्सर्जन्सी म्हणजे काय याची संकल्पना काय आहे, दहशतवादी टेररिझम म्हणजे काय याची संकल्पना काय, नक्षलवादी म्हणजे काय याची संकल्पना काय, म्हणजे हिंसा नेमकी काय, हिंसा ही कशा प्रकारची आहे, हिंसेमध्ये काय काय घटक असतात आणि हिंसेमध्ये ते घटक असताना नेमके काय काय डायमेन्शन्स आहेत याचा स्ट्रॅटेजिक म्हणजे सिक्युरिटी अँड डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूने आम्ही विचार करतो. आणि म्हणून आज मला असं सांगावं असं वाटतं की भारतामध्ये या विषयाचं आकलन अभ्यास करणारे खूप कमी विद्यापीठे आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठ एक आहे, चंदीगडचं एक विद्यापीठ आहे, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये एक विद्यापीठ आहे आणि चेन्नई आणि इतर काही विद्यापीठ आहेत की जिथे हा विषय मास्टर्स एमफिल पीएचडी डिग्रीला आहे. परंतु दुर्दैवाने आज या विषयाकडे सर्वात जास्त अभ्यास करणारं संशोधन जे होतंय ते जे मिलिटरीतल्या ऑफिसर्स आहेत ते काम करतात. म्हणजे कुठलीही घटना घडली तर आपण टीव्हीला बघतो किंवा चर्चा करत असताना त्या ठिकाणी कोण चर्चा करतं की लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, परंतु सिव्हिलियन्स फार करत नाही. आणि म्हणून असं काही अंशत असं दिसतं की याच्यामध्ये तो जो कल आहे संपूर्ण लष्करी दृष्ट्या किंवा लष्करी कर्नाकाचा जो कल आहे तसं नव्हतं. भारत हे बहुपक्षीय लोकशाही पार्लमेंटरी डेमोक्रेसी असणारं राष्ट्र असतं, त्यामुळे सिव्हिल सोसायटीचा रोल हा महत्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी सिव्हिलियन्सना सुद्धा या विषयीची माहिती असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपण केवळ भारताच्या लष्कराची माहिती मिळवत नाही, केवळ अमेरिकेच्या लष्कराची माहिती मिळत नाही, तर वी आर थिंकिंग इन स्ट्रॅटेजिक वे. म्हणजे पुढच्या 20 वर्षानंतर जग कसं असणार आहे, पुढच्या 20 वर्षानंतर जागतिक पातळीवरचे सुरक्षेचे प्रश्न काय असणार आहेत आणि आज नेमके प्रश्न काय आहेत, आपण कशा पद्धतीने व्यूहरचना केली पाहिजे, तंत्रज्ञान कसं बदलत आहे आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या सोबत आमची व्यूहरचना काय आहे, या संपूर्ण विषयांचं आकलन आणि त्याचं मार्गदर्शन आम्ही या संरक्षण आणि सामरिक शास्त्र याच्यामध्ये करत असतो. आमच्याकडे पुणे विद्यापीठामध्ये एमए, एमफिल, पीएचडी असे प्रोग्राम्स आहेत की जेणे त्या ठिकाणी कर्नलच्या वरची जी रँक असणारी अधिकारी आहेत आर्मीतली ते 10 आर्मी ऑफिसर तिथे येतात आणि तेही आमच्या इथे एज अ स्टुडंट ते काम करतात आणि त्याच्यामुळे आमची जे सिव्हिलियन मुलं आहेत ते आणि आर्मी ऑफिसर्स यांचं इंटरॅक्शन झाल्यामुळे त्या विषयाचं महत्व अधिक आहे.
म्हणजे या विषयामध्ये जर जनरल पब्लिकला पण आपण समावेश करून घ्यायचं ठरवलं तर त्याच्याने नक्कीच फायदा होणार आहे असं मला पण वाटतं.
निश्चित
सर, आता आपण संरक्षण आणि सामाजिक विषयाचं मेन मुख्य महत्व काय ते सांगितलं, पण आता शांततामय सहजीवन हा भारताचा एक ध्येय आहे. या ध्येयानुसार जर विचार केला तर विविध पातळ्यावरून काय प्रयत्न करण्यात येतात याविषयी जरा सांगा.
पीसफुल कोएक्झिस्टन्स असं ज्याला म्हणतो आपण की शांततामय सहजीवन जे आहे, आपल्याला आठवत असेल की भारताचं म्हणजे सांस्कृतिक आणि हिस्टॉरिकल जी काही बॉन्डिंग आहे म्हणजे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भारतीय कल्चर जे आहे त्याचा परिणाम परराष्ट्र धोरणावर निश्चितच आहे. म्हणजे 1947 स्वातंत्र्य झाल्यानंतर तर 1962 पर्यंत म्हणजे हा जो ही जी सुरुवाती कुठलाही राष्ट्र उदयास आल्यानंतर सुरुवातीची जे 20 वर्षात ही फेज फार महत्वाची असते आणि त्या महत्वाच्या फेजेसमध्ये त्या राष्ट्राची निर्णय प्रक्रिया कशी म्हणजे संरक्षण आणि सामरिक दृष्ट्या त्यांची निर्णय घेणाऱ्यांची प्रक्रिया मध्ये जे लोक आहेत त्यांचं व्हिजन काय याचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की बौद्ध कालखंडापासून तर आतापर्यंतच्या कालखंडामध्ये आपण शांतता ही हिंसा न करता अहिंसेच्या पातळी कसं मिळू नये याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम भारताच्या परराष्ट्र धोरणावर आपल्याला दिसतोय. आता याच्यामध्ये हे करत असताना परराष्ट्र धोरण आखत असताना किंवा परराष्ट्र धोरणाची अंमलबजावणी करत असताना आपल्याला असं दिसतं की 1947 ते 1962 या कालखंडामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच आपण युद्धात सामोरं गेलं. 1947 पहिलं भारत पाकिस्तान युद्ध, त्याच्यानंतर 1962 आपण चीनच्या सोबत युद्ध केलं. तत्पूर्वी भारताने त्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवर 2 महासत्ता उदयास असल्यामुळे भारताने नॉन अलाइनमेंट मुव्हमेंट ज्याला तिसऱ्या जगाचं एक वेगळ्या समूहाची निर्मिती केली आणि त्याचं आपण असं धोरण ठरवलं की आपण कुठल्याही महासत्तेला लष्करी संघर्षाला जॉईन न होता आपण तिसरा वेग ची निवड केली आणि त्याच्यामध्ये भारताची भूमिका फार महत्वाची होती. त्या भारताच्या भूमिकेमुळे जागतिक पातळीवर एक नवा गट तयार झाला आणि त्या गटामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं एक वर्चस्व निर्माण झालं. परंतु त्याच कालखंडामध्ये अशी एक इमेज झाली भारताची की भारत शांततामय राष्ट्र आहे आणि शांततामय राष्ट्रावर अधिक आपण जर अग्रेसिव्ह एक्शन केली तर बेनिफिट मिळेल आणि त्याचा फायदा चीनने घेतला. 1959 पहिल्यांदा त्यांनी तिबेट कब्जा केला आणि नंतर मग 1962 भारत चीन युद्ध झालं आणि भारत चीन युद्ध ज्यावेळेस झालं त्यावेळेस जशी पत्त्याचं घर कसं कोसळतं तशी भारतीय सेना त्या ठिकाणी कोसळली. त्याचं कारण 1947 नंतर आपण मॉडर्नायझेशन आर्म फोर्सेस म्हणजे जी पारंपरिक शस्त्र भारतीय सैनिकांना होती तीच ती आपण ती बॉर्डरवर ठेवली असल्या कारणाने फारसा आपले सैनिक शूर असूनही त्यांना शस्त्रविना मॉडर्न टेक्नॉलॉजीच्या विना त्यांना लढावं असल्यामुळे 1962 युद्धामध्ये आपण हार पत्करलेली जवळपास ती हार पत्करल्यामुळे आज आपल्याला 1962 ते 2013 म्हणजे भारत चीनचा जो सीमा प्रश्न आहे तो अजून सुटला नाही. कदाचित येणाऱ्या कालखंडामध्ये जर जागतिक पातळीवर तिसरं महायुद्ध झालं तर तिसऱ्या महायुद्धाचे पाळीमुळे हे आशा खंडातील भारत चीन यांच्यातला संघर्ष असणार असं म्हणतात की सॅम्युअल हंटिंगटन असा म्हणतो. क्लास ऑफ सिव्हिलायझेशन हे त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये म्हणतात की तिसरं महायुद्धाचं जे कारण आहे हे संस्कृती एक त्याला कारण ठरणार आहे. काही लेखक असे म्हणतात की तिसरं महायुद्ध हे पाण्या प्रश्नावरून होणार आहे. काही असं म्हणतात की तिसऱ्या महायुद्धाची कारणं ही आण्विक जैविक रासायनिक शस्त्रांच्या मक्तेदारीवर होणार आहे. अशा पद्धतीची जरी आर्ग्युमेंट असेल तरी माझी स्वतःची अशी धारणा आहे की येणाऱ्या 20 वर्षांमध्ये भारत आणि चीन ही दोन अशी प्रगत राष्ट्र आशिया खंडात उदयास आलेली आहे आणि त्यांच्या या संपूर्ण डेव्हलपमेंटमुळे म्हणजे अमेरिका आणि युरोपियन राष्ट्र जी आहेत ही काही वर्षांनी मागे पडणार त्यांच्या आर्थिक विकासात आणि आपण ग्लोबल इकॉनॉमिक क्रायसिसचा जर विचार केला तर आपल्याला दिसतं की कसे बदल जागतिक पातळीवर होत आहेत. तर ही दोन राष्ट्र आणि त्यामुळे शांततामय सहजीवन हे जे आहेत या हे धोरण राखत असताना, म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की धोरण आखत असताना आपण आपलं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रश्नांचा आढावा घेऊन आपण धोरण आखत असतो, परंतु ते धोरण आखत असताना आपण घेतलेले धडे म्हणजे 1947-48 पहिलं युद्ध, 1962 दुसरं युद्ध चीन सोबत, परत 1965 पाकिस्तान सोबतचं तिसरं युद्ध, परत 1971 भारत पाकिस्तान सोबतचं चौथं युद्ध, परत 1999 कारगिल संघर्ष भारत पाकिस्तान, या युद्धांची परंपरा असल्यामुळे केवळ आपण शांततामय सहजीवन ही कन्सेप्ट जरी असेल तरीही ते शांततामय सहजीवनासोबत आपल्या सुरक्षेच्या अंगाने आपण आण्विक चाचण्या घेतलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला माहित असेल की जेव्हा 1974 पहिली आण्विक चाचणी घेतली त्यावेळी आपण आपला स्लोगन फर्स्ट यूज द स्लोगन दॅट इज बुद्ध इज स्माइलिंग, म्हणजे बुद्ध हसतो आहे, म्हणजे आण्विक चाचणी घेतल्यानंतर त्याचा स्फोट होतो तरी आपण हसतो आहे. म्हणजे याचं कारण हे कॉन्ट्रडिक्शन काय की आपल्याला अणुशस्त्रांचा वापर केवळ शत्रू राष्ट्रावर न करता आपल्याला त्याचा द्विपयोगी वापर करायचा आहे, म्हणजे एनर्जीसाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी. म्हणजे शांततामय सहजीवनाचं ही कन्सेप्ट असताना आपण आपली लष्करी जी शक्ती आहे तीही मॉडर्नाइज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याचं जे महत्व आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. पुढे कालांतराने चीनची लष्करी शक्तीचा विचार केला, पाकिस्तानच्या लष्करी शक्तीचा विचार केला तर पुढे तेही बदल आपल्याला 98-98 आण्विक चाचणीमध्ये दिसतात. आपण 5 आण्विक चाचण्या 98 घेतला आणि पहिली 1974 आण्विक चाचणी आणि 1998 दुसऱ्या 5 चाचण्या अशा आपण 6 आण्विक चाचण्या घेतल्यात. त्याला प्रतिउत्तर पाकिस्तानने चीनच्या आण्विक शस्त्रांची मदत आणि चीनच्या सायंटिस्टची मदत घेऊन पाकिस्तानने त्याला काउंटर बॅलन्स केलं आणि त्यांनी 1998 6 आण्विक चाचण्या घेतल्यात. आणि म्हणून आज मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की भारत असा एकमेव देश आहे की त्याच्या सभोवताली 2 आण्विकधारी राष्ट्र आहेत, एक चीन आणि एक पाकिस्तान. आणि याच्यामध्ये चीन आणि पाकिस्तान यांचं भारताला काउंटर करण्यासाठी चीन आणि पाकिस्तान यांचं स्ट्रॅटेजिक अलायन्स असल्याकारणाने आपल्याला शांततामय सहजीवनासोबत लष्करी शक्ती लष्करी शक्तीचं महत्व हे जगासमोर ठेवावं लागतं. आणि म्हणून आपण आपला संरक्षण खर्च, आपल्याकडे असणारी दारिद्र्य, आपल्याकडे असणारे जे प्रश्न आहेत याच्या संदर्भातचा विचार आपण नंतर करू, परंतु हे सर्व सोबत घेऊन आपण शांततामय सहजीवन हे जागतिक पटलावर मांडत असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण सर्वच शांतता पद्धतीने सोडतो असं नाही, म्हणजे एकीकडे शांततामय सहजीवनाचा विचार आपण जागतिक पातळीवर करतो, दुसरीकडे आपण आपलं वर्चस्व आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक विकास आणि सांस्कृतिक विकास कसा होईल या संदर्भातही करतो.
पण सर आत्ताच आपण म्हटलं की दारिद्र्य निर्मूलन आणि ते मग त्याच प्रश्नाकडे आता आपण वळूया की जागतिकीकरणामुळे आर्थिक विकास, दारिद्र्य निर्मूलन हे प्रश्न खूप महत्वाचे असतात आणि मग हे होत असल्यामुळे संरक्षणाबाबतची आपली भूमिका काय असते.
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की जर जागतिक दारिद्र्य बघितलं तर जागतिक दारिद्र्य म्हणजे जगातली 50% दारिद्र्य हे भारत आणि पाकिस्तानमध्ये आहे. एकीकडे दोन्ही देशांमध्ये 50% दारिद्र्य असूनही दोन्ही देश आण्विकधारी राष्ट्र आहेत.
बरोबर.
म्हणजे पाकिस्तानकडे असणारी लष्करी शक्ती ही जरी अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी किंवा आताच्या अलीकडच्या काळामध्ये चीनने केलेल्या मदतीमुळे त्यांचं लष्करी शक्ती आणि भारताची लष्करी शक्ती याचा जर विचार केला तर निश्चितच आपल्याला विविध प्रश्न आहेत. परंतु डिफेन्स अँड डेव्हलपमेंट इज 2 साइड्स ऑफ 1 कॉइन, म्हणजे संरक्षण आणि विकास या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. म्हणजे तुमच्याकडे कितीही विकास असेल जर संरक्षण सिक्युरिटी अम्ब्रेला नसेल तर तुमचा तो विकास कदाचित केव्हाही कोलॅप्स होऊ शकेल. तुमच्याकडे खूप संरक्षण साधन सामुग्री असेल आणि विकास प्रॉपर नसेल, म्हणजे सोव्हिएत संघ की जो सोव्हिएत संघ अमेरिकेला एकेकाळी शह देत होता त्या सोव्हिएत संघाचं विघटनाचं मेन कारण जे आहे ते म्हणजे त्यांनी अति संरक्षण खर्च केला, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीचं इम्पोर्ट केलं आणि विकासाकडे दुर्लक्षित केल्यामुळे तिथे त्या ठिकाणी शेवटी तो सोव्हिएत महासंघ कोलॅप्स झाला. आणि म्हणून ही जी याचा संपूर्ण जागतिक पातळीचा जर आपण विचार केला आपल्याला असं दिसेल की संरक्षण आणि विकास ह्या जर एकाच नाण्याच्या दोन बाजू असेल तर भारतासारख्या बहुधर्मीय बहुजातीय बहु सांस्कृतिक देशाने तर निश्चितच या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्याला जागतिक पातळीवर जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल केवळ बेरोजगारी दारिद्र्य याचा कुठलाही विचार न करता संरक्षणाचाही विचार केला पाहिजे परंतु संरक्षणाचा विचार करत असताना दारिद्र्य तसंच ठेवून संरक्षण खर्च करून तुम्हाला भागणार नाही म्हणजे चंद्रावर पाणी आहे की नाही याच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून इथे दारिद्र्य इथल्या एका समूहाला बाहेर ठेवणं विकासापासून हेही तेवढंच चुकीचं आहे परंतु जागतिक पातळीवर आपल्याला जर वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर तुम्हाला स्पेस टेक्नॉलॉजी असेल डिफेन्स टेक्नॉलॉजी असेल याच्यावर मात्र तुम्हाला वर्चस्व प्रस्थापित करावं लागेल आणि म्हणून मग असे प्रश्न आल्यामुळे की जर तुमच्या सभोवताली शांततामय वातावरण असेल तर तुमचा जास्तीत जास्त खर्च हा विकासावर होतो जर तुमच्या सभोवताली जर शत्रू राष्ट्रांची पेरणी असेल तर मात्र मग तुम्हाला नेहमी अलर्ट राहावं लागतं म्हणजे आज नुकताच पाकिस्तानकडे नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा असं वाटत होतं की पाकिस्तान कदाचित शांतता पद्धतीने बोलणी करून काश्मीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल परंतु एक 8 दिवसापूर्वीच नवाज शरीफ यांनी सांगितले की काश्मीर प्रश्न जर सोडायचा असेल तर तिसऱ्या मध्यस्थीची भूमिका आहे वेरस ते आपण 1972 शिमला करारामध्ये पूर्णपणे टाळलेलं आहे की ते आपण जो काही प्रश्न आहे तो द्विपक्षीय करार आहे बायलॅटरल अग्रीमेंटने तो प्रश्न सोडावा यासाठी प्रयत्न केलेला आहे परंतु ते बाजूला राहिलं आणि आज तिसऱ्या पक्षकाराची भूमिका आहे म्हणजेच काय की येणार म्हणजे तुमच्या शत्रू म्हणजे पाकिस्तानकडे असणारी जी काही पॉलिटिकल स्टॅबिलिटी आहे आता नुकतंच बँकॉकला त्यांच्या आमची एक कॉन्फरन्स होती आणि त्यावेळेस तिथले बँकॉक पाकिस्तानचे काही संरक्षण विषयांशी माझी चर्चा केली ते म्हणतात की नवाज शरीफ सरकारकडे आज असा कुठलाही विकासाचा अजेंडा नाही म्हणून कदाचित हा प्रश्न काश्मीर प्रश्न तो तयार करून पुन्हा त्यांना पॉलिटिकल स्टॅबिलिटीसाठी त्या प्रश्नाचं भांडवल करू शकतात अशा पद्धतीचं तुमचं जर सभोवतालीचे देश जर ते राजकारण करत असतील तर कदाचित मग तुम्हाला तुमचा खर्च जो आहे तो तिकडे डायव्हर्ट करावा लागतो आणि म्हणून आज भारताचा जर 2013-14 संरक्षण खर्च जर बघितला तर आपल्याला असं दिसेल की 1,84,000 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतो याच्यामध्ये 1,84,000 कोटी रुपयांमध्ये ऍक्च्युअल सॅलरी आणि मेंटेनन्स हा भाग सोडता जर मॉडर्नायझेशनचा किती खर्च करतो देर इज अ क्वेश्चन मार्क म्हणजे मेंटेनन्स आणि एवढे मोठे आवाढव्य आर्मी नेव्ही एअरफोर्स पॅरामिलिटरी फोर्स हा जो बाकीचा जो खर्च जो आहे याचा जर विचार केला तर हा दिवसेंदिवस पुन्हा वाढणार आहे परंतु कमी होण्याचे चान्सेस नाही तोच पाकिस्तानचा आहे तोच चीनच्या संदर्भामध्ये चीनचे तर बिलियन्स ऑफ डॉलर दे आर इन्व्हेस्टिंग म्हणजे तुम्ही चीनचे ऑथेंटिक आपल्याला फिगर फारशी मिळत नाही परंतु आता हल्लीच्या काळामध्ये चीन त्यांचा संरक्षण खर्च आता ते डिक्लेअर करतात आणि त्याचं जर कम्पॅरिटिव्ह केलं तर भारत फारच कमी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की भारताला जर 21व्या शतकात महासत्ता व्हायचं असेल महासत्ता इन द सेन्स की असं मी म्हणत नाही की पूर्णपणे इथल्या काय म्हणतो विषमतेकडे दुर्लक्ष करून महासत्ता असं नाही म्हणजे देर शुड बी नो इंडिया अँड भारत म्हणजे आपल्या भारतीयांमध्येच एक भारत आणि एक इंडिया असा न गट होता एक सर्वसमावेशक विकासाची धोरणं धरून जर विकास केला तर मला असं वाटतं की इट विल बी रिअली गुड म्हणजे आज जगामध्ये हॅपी कंट्रीच्या याच्यामध्ये जर भूतान जे आहे हे भूतान वन ऑफ द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड वेर दे आर द हॅपीएस्ट पीपल म्हणजे सुख आणि शांती कशात आहे हे कशात म्हणजे तुझ्या लष्करी शक्ती म्हणून खूप शांती हे नाही आणि परत ही नीट लक्षात घेतलं पाहिजे की आता देर इज अ असिमेट्रिक वॉर म्हणजे काय की 9/11 म्हणजे अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉनवर हल्ला होण्या अगोदर अमेरिके आणि इतर सर्व जगातील सर्व राष्ट्रांना अशी असं वाटत होतं की जर एखाद्या राष्ट्राकडे आण्विक शक्ती असेल रासायनिक शक्ती असेल किंवा जैविक शस्त्र असतील किंवा इतर शस्त्र असतील तर तो आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल परंतु तसं नाही म्हणजे अमेरिकेसारख्या देशाला की जी अमेरिका आजही संपूर्ण जगाचा नायनाट 40 मिनिटात करू शकेल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी अशा पद्धतीची जैविक रासायनिक आण्विक शस्त्र असूनही त्या अमेरिकेला केवळ 10 दहशतवाद्यांनी एक शह दिला आणि तो शह कशा पद्धती झाला नॉन स्टेट ऍक्टर्स की त्या दहशतवाद्यांनी त्यांचं ट्विन टॉवर जे आहे वर्ल्ड ट्रेड सेंटर अँड पेंटागॉन जे आहे हे उद्ध्वस्त केल्यानंतर जगभर लोकांच्या मध्ये अशी एक धारणा झाली की केवळ आता संरक्षण खर्चावर विचार किंवा संरक्षण खर्च किंवा शस्त्र स्पर्धा करून भागणार नाही तर तुम्हाला ओव्हरऑल डेव्हलपमेंट हवी आणि म्हणून मग तुम्हाला इथे दिसतंय की ह्युमन सिक्युरिटी किती महत्वाची आहे. म्हणजे फुले शाहू आंबेडकरांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आपल्याला असं म्हणजे बुद्ध काळापासून तर आता आपल्याला असं दिसेल की या ठिकाणी हाऊ दे टॉक्ट अबाउट द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी. म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल इंटिग्रेशन हे जे आहे हे होणं गरजेचं आहे. म्हणजे मला सांगण्याचा माझा मुद्दा जो आहे की तुम्हाला विषमता जर तुम्हाला हे करायची असेल तर तुम्हाला मानवी विकास हा केंद्रबिंदू ठेवूनच तुम्हाला देशाची प्रगती करावी लागेल आणि ही प्रगती करत असताना तुम्हाला बदलतं जे जिओपॉलिटिक्स आहे बदलतं जे जागतिक राजकारण आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आज अशी स्थिती आहे की एकीकडे रशिया जे स्वतःला रिजनल विभागीय महासत्ता म्हणून उदयास यायचे प्रयत्न करते त्याचबरोबर जागतिक महासत्ता उदयास प्रयत्न करते आहे. दुसरीकडे भारत चीन हे आशिया खंडातून उदयास येण्याचा प्रयत्न करते महासत्ता उदयास प्रयत्न करते आणि तिसरीकडे आपल्या सध्याचे तीन स्ट्रॅटेजिक ट्रायंगल ज्याला म्हणतो आम्ही एक म्हणतो अमेरिका इस्रायल आणि भारत यांचा एक स्ट्रॅटेजिक ट्रायंगल दिसतो. दुसरा जो आहे भारत चीन रशिया याचा एक स्ट्रॅटेजिक ट्रायंगल आणि तिसरा जो आहे भारत ब्राझील आणि साऊथ आफ्रिका. हे तर तीन स्ट्रॅटेजिक ट्रायंगल जर बघितले की ह्या भावी कालखंडात महासत्ता आहेत असा जर विचार केला तर त्याच्यामध्ये भारत तिन्ही ठिकाणी आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की भारत चीन रशिया भारत इस्रायल अमेरिका भारत ब्राझील आणि साऊथ आफ्रिका या तिन्ही ठिकाणी भारत आहे. म्हणून भारताला आता मायनस करून जगामध्ये कुठलीही महासत्ता आपल्याला आपल्यापासून दूर होऊ शकत नाही. परंतु हे जरी खसत्य असेल तरीही भारतातली जी काही बहुसांस्कृतिक आणि बहु जातीय व्यवस्था असल्याकारणाने जे काही प्रश्न आहेत म्हणजे पाणी वाटपाचा प्रश्न असेल प्रांतीय प्रश्न असतील अंतर्गत सुरक्षा व्यवस्थापनाचे प्रश्न असतील अंतर्गत जे पॉलिटिकल इन्स्टिट्यूशनचे जे प्रश्न असतील अंतर्गत शैक्षणिक विभाग जे प्रश्न असतील या प्रश्नांकडे जर आपण म्हणजे सामरिक पद्धतीने जर बघितलं नाही तर कदाचित आपल्याला बाहेरून धोका जो आहे तो बाहेरून धोका परतावून आणण्यासाठी आपली सेना ही व्यवस्थित प्रयत्न करेल तर सज्ज राहील. म्हणजे कुठलंही जर युद्ध झालं भारत चीन किंवा भारत पाकिस्तान युद्ध जर झालं तर आपली सेना तेवढी प्रबळ आहे तो हल्ला परतावून लावण्याची. परंतु भारताने भारतीय भारताविरुद्ध भारतीय लोकांनी जर उठाव केला तर त्याला आपण कशा पद्धतीने सामोरे जाणार हा एक मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. म्हणजे आज तुम्हाला असं दिसतं की नागालँड सारखा प्रश्न असेल मिझोराममध्ये प्रश्न आहे नॉर्थ ईस्टमधले सर्व स्टेटमध्ये कुठे प्रांतीय प्रश्नावर संघर्ष आहेत कुठे धार्मिक प्रश्नावर संघर्ष आहेत इकडे काश्मीर ते कन्याकुमारी असं खरं तर काश्मीर ते अंदमान निकोबार ही आपली जिओग्राफिकल लँड आहे. परंतु आपण बोलत असताना काश्मीर ते कन्याकुमारी एवढंच बोलतो पण काश्मीर ते अंदमान निकोबारपर्यंत जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये प्रांतीय प्रश्न असतील राजकीय संघर्ष असेल पाण्याचा प्रश्न असेल हे जे प्रश्न आहेत भाषावर प्रश्न असेल हे प्रश्न आपण कसे डील करणार आणि या प्रश्नाशी डील करताना आपला संरक्षण खर्च अंतर्गत याच्यावर कसा खर्च होणार नाही याच्याकडे आपण कसं बघतो याच्यावर आपला विकास हा आधारित राहणार आहे. म्हणजे तुमचा मला तर असा जागतिक पातळी आता जर लेटेस्ट जे डायनॅमिक बघितले जे इमर्जिंग पॉवर्स आहेत आज भारत आणि चीनची इमर्जिंग पॉवरमध्ये जर फरक बघायचं असेल तर आपण भारताकडे सॉफ्टवेअर मध्ये मास्टर आहोत तर चायनीजमध्ये हार्डवेअर मध्ये मास्टर असेल. म्हणजे चायनीज टेक्नॉलॉजी आणि चायनीज प्रोडक्शन दे आर एव्हरीवेअर वेअर एज इंडियन टेक्नॉलॉजी इंडियन सॉफ्टवेअर और इंडियन टेक्नोक्रॅट्स आर प्लेईंग इम्पॉर्टंट रोल टू मेंटेन द इकॉनॉमिक स्टॅबिलिटी थ्रू द सॉफ्टवेअर. तर हे जे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा जो फरक आहे हाही नीट लक्षात घेतला पाहिजे. आणि आम्हाला असंच असतं की जागतिकरणाचे जे काही वेगवेगळे आयाम आहेत असं फ्रान्सिस फुकुयामाचं जे पुस्तक आहे ते असं म्हणतात की एंड ऑफ हिस्ट्री तसं म्हणतात की जागतिकरणामुळे आता इतिहासाचा अंत आहे. क्लास ऑफ सिव्हिलायझेशन जे मग असे म्हणतात त्यांचं सॅम्युअल हंटिंग्टन असं म्हणतं की तिसरं महायुद्ध जर झालं तर त्याचं सर्वात महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे संस्कृतीचा म्हणजे संस्कृती राहणार आहे. नंतर बॉर्डरलेस वर्ल्ड एक जॉग्राफर असं म्हणतं की आता विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये वेळ आणि काळाचं एवढं अंकुचन पावलेलं आहे. म्हणजे मला जर असं वाटलं की मला इथून एका सेकंदात अमेरिकेला फोन करतो मी फोन करू शकतो 20 वर्षापूर्वी ते अंतर फार होतं परंतु तंत्रज्ञानाने ते अंतर इतकं जवळ केलेलं आहे की त्याच्यामुळे सीमा ज्या आहेत सीमारेषा या ज्या ओलांडल्यात, म्हणजे तुम्ही त्याला उत्तम उदाहरण म्हणजे युरोपियन राष्ट्र जे आहेत, म्हणजे पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्धाचं जे काही स्रोत त्या युरोपियन कंटिन्यूट होते, ते आता एक करन्सी घेऊन त्यांचे सार युरोपियन कमिशनद्वारे त्यांची शिक्षण पद्धत, त्यांचे बदल आणि आज एकत्र आणण्याची जी प्रक्रिया आहे, हे जर आपण बघितलं तर मला असं वाटतं की जागतिकीकरणामुळे जागतिक पातळीवर सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक बदल होत आहेत. त्या पद्धतीचा भारतातही तशा पद्धतीचा बदल होणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैवाने मात्र आज काही अंशतः आपण तो बदल होऊ दिलेला नाही किंवा तसं झालेला नाही. आजही आपल्याकडे बिमारू स्टेट ज्याला म्हणतो, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश यांचा ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशो इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, इन टर्म्स ऑफ हायर एज्युकेशन, म्हणजे आज जर बघितलं तुम्ही 12व्या पंचवार्षिक योजनेत, मी प्लॅनिंग कमिशनच्या वर्किंग ग्रुप ऑन हायर एज्युकेशन याच्यात काम केल्यामुळे मला शैक्षणिक याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे. त्याच्यात असं दिसतं की 2012 पर्यंत ग्रॉस इन्व्हॉल्वमेंट रेशो म्हणजे वय वर्ष 16 ते 23 यापर्यंत इन्व्हॉल्वमेंट आपल्याकडे फक्त 19%, म्हणजे उच्च शिक्षणात प्रमाण घेणारे फक्त 19%, वेरास कॅनडा, जपान, जर्मनी या राष्ट्रांमध्ये जवळपास 70-80% आहे. आणि उच्च शिक्षण केवळ 19% लोकांकडे, त्याच्यामध्ये फक्त अनुसूचित जाती जमाती मायनॉरिटीचं जर प्रमाण, महिलांचं जर प्रमाण घेतलं तर अतिशय कमी आहे. आणि म्हणून आपल्याला याचाही विचार केला लागला की आपण जागतिक पातळीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत असताना हे जे प्रश्न आहेत हे याकडे आपण कशा पद्धतीने बघणार आहोत आणि हे नेमकं काय याच्या संबंध, म्हणून आम्ही शिकवताना आम्ही असं शिकवतो की कॉमन सिक्युरिटी नेमकी काय आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह सिक्युरिटी काय आहे, कलेक्टिव्ह सिक्युरिटी काय आहे, इक्वल सिक्युरिटी काय आहे, असिमेट्रिक वॉर काय, या ज्या कन्सेप्ट ज्या आहेत या आम्ही या विषयावर शिकतो. आणि हे शिकवत असताना परत याचे जागतिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय संदर्भ काय याचा विचार करत असतो.
म्हणजे सर आता आपण जो काही आढावा घेतला त्यानुसार असं सांगता येईल की आर्थिक विकासाबरोबरच संरक्षण याविषयी पण तेवढंच आपण लक्ष दिलं पाहिजे.
बरोबर,
याविषयी आपण अजून जाणून घेणारच आहोत, पण काही क्षणानंतर ऐकत राहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, संरक्षण आणि सामाजिक शास्त्र याविषयी आपण सखोल मार्गदर्शन ऐकत आहात आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉ विजय खरे. सर, आतापर्यंत आपण संरक्षण विषयक नेमकं महत्व सांगितलं आणि जागतिकीकरणामुळे आर्थिक विकास आणि दारिद्र्य निर्मूलन या हे जे प्रश्न आहेत त्याविषयी पण आपली भूमिका काय त्याविषयी आपण सांगितलं. पण आता दुसरा प्रश्न असा की वाढत्या संरक्षण खर्चामुळे आणि व्यूहरचनांमुळे देशाच्या प्रगतीवर कोणता परिणाम होतो?
खरं म्हणजे जर आपण जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टचा जर विचार केला, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याचा जर विचार केला तर इतर प्रगत राष्ट्रांपेक्षा आपला संरक्षण खर्च हा निश्चितच कमी आहे. परंतु तो आपण फिगरमध्ये दाखवतो, कोटीमध्ये दाखवतो, 1,80,000 कोटी तो सामान्य भारतीयांना कमी असं फार मोठी फिगर वाटते. आणि त्यामध्येही म्हणजे देशाच्या एकूण उत्पन्नाचा किती टक्के संरक्षण खर्चावर असावा असं जर आपण बघितलं तर आत्ता सध्या आपण 3.5 जवळपास पण नाही, पण चीन आणि इतर राष्ट्रांची संख्या ही खूप, म्हणजे त्यांचा जीडीपी हा खूप हाय आहे. पाकिस्तानचं सुद्धा आपल्यापेक्षा बऱ्यापैकी आहे, परंतु पाकिस्तानचं पॉप्युलेशन आणि त्यांचं जे जिओग्राफिकल कंडिशन बघता ते दे आर जस्ट ट्राईंग टू कॉम्पीट टू अस, बट तसं काही तसं आहे नाही. परंतु आज जो हा संरक्षण खर्च जो आहे याच्यामध्ये मॉडर्नायझेशनवर किती खर्च होतो हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आधुनिकीकरण कसं करणार? आपल्याला माहित असेल की INS विक्रांत एक जी विमानवाहू नौका जी आहे ही डिकमिशन झाल्यानंतर नवीन विमानवाहू नौका आपल्याला घ्यायची होती, त्याला ग्रास्को डील ज्याला म्हणतो आपण, एक नवीन ती विमानवाहू नौका घेतली. ती विमानवाहू नौका घेताना आपल्याला जी डिकमिशन झालेली विमानवाहू नौका होती ती आपल्याला घ्यावी लागली, कारण संरक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला फर्स्ट हँड टेक्नॉलॉजी लगेच कोणी देत नाही. म्हणजे जी टेक्नॉलॉजी आपल्याला मिळते ती एक तर दे यूज फर्स्ट देन दे गिव्ह अस टू अस, आणि त्यांच्याशी कोलॅबोरेशन करताना त्यांना पूर्णपणे ते टेक्नॉलॉजी आपल्याला आधारित राहतात. म्हणजे आपल्या लक्षात येत असेल की संरक्षण खर्चाच्या संदर्भामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की 62 पर्यंत अशी भूमिका होती भारताची की डिफेन्स अँड डेव्हलपमेंट देर इज नो नीड ओनली डेव्हलपमेंट. परंतु 62च्या युद्धानंतर भारतामध्ये डिफेन्स अँड डेव्हलपमेंट विषयी चर्चा होऊ लागली, आणि आज संरक्षण खर्चाच्या संदर्भामध्ये अमेरिका आणि इतर प्रगत राष्ट्रांचा खर्च हा निश्चित जास्त आहे, परंतु त्यांच्याकडे त्यांची तेवढी विकास त्यांचा विकास दर जो आहे हा तेवढाही जास्त आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की भारतासारख्या देशाला जर एकसंघ ठेव जिथे बहुधर्मीय बहुपक्षीय लोकशाही आहे त्या ठिकाणी या बहुपक्षीय मतदारांना एकसंघ ठेवण्यासाठी भारतीय राज्यघटनेतली जी तत्व आहेत त्या तत्वाची अंमलबजावणी करत असताना आपल्याला असं दिसेल की संरक्षण खर्चाच्या संदर्भात सामान्य माणसाचं मन आकलन त्याविषयी विचार करणं फार गरजेचं. आज संरक्षण खर्चाविषयी म्हणजे आपण जनरल बजेटविषयी चर्चा करतो, डिफेन्स एक्सपेंडिचर पार्ट ऑफ जनरल बजेट, परंतु तो त्याची प्रोव्हिजन कशी होते जनरल बजेटमध्ये, त्याची आर्मीला किती शेअर जातो, एअरफोर्सला किती शेअर जातो, नेव्हीला किती शेअर जातो आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं याच्याविषयी भारतीयांना विशेषतः तरुण वर्गांना माहिती होणं फार गरजेचं आहे. आता डिफेन्स एक्सपेंडिचरचा जर ट्रेंड बघितला की हा ट्रेंड आता अजून काही काळापर्यंत कंटिन्यू राहण्याची दिसते, परंतु असा एक ट्रेंड आता उदयास येतोय की जी प्रगत राष्ट्र संरक्षण अधिक खर्च करते ते कमी कमी होत आहे. कारण मला असं दिसतं की येणाऱ्या कालखंडामध्ये तिसरं महायुद्ध किंवा दुसऱ्या महायुद्धांमध्ये दोन देशांमध्ये युद्ध होण्याचे चिन्ह लगेच दिसत नाही. म्हणजे आपल्याला माहित असेल की पार्लमेंटवर हल्ला झाल्यानंतर आमचे पंतप्रधान म्हटले की ही आरपारची लढाई आहे आणि आम्ही आपली संपूर्ण फोर्स पाकिस्तानच्या विरोधात बॉर्डरवर ठेवली, त्याला आपण ऑपरेशन पराक्रम दिलं, 10 महिने सर्व फोर्सचं नियोजन केलं, परंतु आपण पाकिस्तान विरुद्ध डायरेक्ट लढा करू शकलो नाही कारण अमेरिकेचं आपल्यावर असणारं प्रेशर. म्हणजे जागतिक जे संदर्भ बदलत आहेत, म्हणजे आता येणाऱ्या कालखंडामध्ये युद्ध जे आहेत ही कमी वेगळ्या पद्धतीने होणार आहेत. म्हणजे तुम्हाला युद्ध कशा पद्धतीने होणार आहे, टेररिझमच्या द्वारे. तुम्हाला वॉर अगेन्स्ट टेररिझम म्हणजे तुम्हाला आता लढावं कसं लागणार आहे, जे नॉन स्टेट ऍक्टर त्याच्याविरुद्ध लढावं लागणार आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे सायबर सुरक्षा जो आहे हा जगातला सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणजे एका समजा आज एका मिनिटाला 3000 रिझर्वेशन जर इंडियन रेल्वे करत असेल एका मिनिटाला, आणि समजा रेल्वेची लाईनच तुम्ही 2 दिवस हॅक केले तर कोट्यवधी रुपयाचं नुकसान हे तुम्हाला होणार आहे. म्हणजेच पाकिस्तानचं जे महत्व आहे, म्हणजे पाकिस्तानच्या एखाद्या हॅकरने जर आपली इंडियन रेल्वेची साईट हॅक केली तर त्याला स्ट्रॅटेजिकली जे काय बेनिफिट तो मिळणार आहे. म्हणून आम्हाला बदलते जे संरक्षण विषयक प्रश्न आहेत याचा नीट अभ्यास केला करावा लागणार आहे आणि मग संरक्षण खर्च वाढवावा लागणार. आणि म्हणून मला असं वाटतं की थिअरी ऑफ डिटरन्स ज्याला म्हणतो ना की आम्ही असं भयाचं एक धोरण, म्हणजे यू नीड अ वेपन्स बट इट शुड बी फॉर द डिटरन्स पर्पज. म्हणजे आमच्याकडे आण्विक शस्त्र आहेत, परंतु ते आण्विक शस्त्र कशासाठी आहेत, ते आण्विक शस्त्र आमच्या सुरक्षेसाठी आहेत, परत द्विपयोगी वापराला त्याचा एनर्जीसाठी आहेत. तर याचा आम्हाला काउंटर बॅलन्स हा नीट साधता आला पाहिजे. आणि हे साधत असताना या डिफेन्स एक्सपेंडिचरमध्ये आता एक सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की इंटरनल सिक्युरिटी एक्सपेंडिचर जास्त होते. तुमचा पॅरामिलिटरी फोर्सेस, पोलीस बळ, आता अँटी टेररिस्ट स्कॉड, हे जे नवीन आता दल तुम्ही निर्माण करताय, इतर जे सुरक्षा संबंध त्याचाही खर्च फार होतोय आणि म्हणून तो इंटरनल सिक्युरिटी एक्सपेंडिचर आणि डिफेन्स एक्सपेंडिचर दर टू डिफरंट पार्ट्स. पण नेमकं भारताच्या संदर्भामध्ये आज आपल्याला दिसतंय की काही अंशता तरी आपल्याला तो काही वर्ष हा स्टेबल किंवा यापुढे तुम्हाला करावा लागेल. कारण जो खर्च होत आहे तो फक्त मेंटेनन्स आणि याच्यासाठी होत आहे, मॉडर्नायझेशनसाठी होत नाही. 1962च्या युद्धानंतर भारताने पहिली पंचवार्षिक संरक्षण खर्चावर पहिली पंचवार्षिक योजना तयार केली आणि त्याच्यानंतर त्याचा ऑब्जेक्टिव्ह असा होता, 1 एप्रिल 1964 पासून पहिली पंचवार्षिक योजना ही संरक्षण खर्चावर झाली आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, रिकन्स्ट्रक्शन रिस्ट्रक्चर ऑफ इंडियन आर्म फोर्सेस. अँड मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन आर्म फोर्सेस. तर त्याचा परिणाम जो आहे तो आज आपल्याला दिसतो आहे. म्हणून हळूहळू म्हणजे 1.8% तर हळूहळू तो ग्रोथ झालेला आहे. आज जवळपास 2.8-3 पर्यंत आपण तो ग्रोथ वाढलेला आहे आणि हा कदाचित येणाऱ्या कालखंड काही वर्षापर्यंत हा असंच असणार आहे.
सर, आता आपण धोरण तर पाहिलं भारताचं संरक्षण विषयक, पण आता भारतीय तत्वज्ञानाचं जसं की अहिंसा आहे किंवा पारंपरिक रचना व्यूहरचना आहेत, तर मग याचा उपयोग आपल्याला कसा करून घेता येईल?
खरं युद्धामध्ये तत्वज्ञान किंवा ऐतिहासिक मूल्य वगैरे
सांस्कृतिक
वारसा युद्धामध्ये असं काही नसतं. म्हणजे माइट इज राईट ज्याला म्हणतो, म्हणजे माझ्याकडे बळ असेल तर मी वर्चस्व प्रस्थापित करेल. म्हणजे अमेरिकेकडे असणारं पॉवर पॉलिटिक्स, म्हणजे सोव्हिएत संघाच्या कोलॅप्स झाल्यानंतर किंवा सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेने ज्या पद्धतीने आपलं राजकीय आणि आर्थिक हित जोपासण्यासाठी जगभर आपलं युनायटेड नेशन्स सारखी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशनचं नॉर्म्स बाजूला ठेवून त्यांनी लष्करी कारवाई केली. लक्षात आलं? त्याच्यामुळे तिथे काय तिथे तत्वज्ञान तिथे नॉर्म्स काय नसतात. मी असं म्हणत नाही की भारतीय नॉर्म्स भारतीय तत्वज्ञान फार त्याच्याकडे कुठे दुर्लक्ष असं म्हणत माझा रोष नाही. परंतु मी काय म्हणतो ते लक्षात घ्या की जर तुम्हाला इफ यू वॉन्ट टू अचीव स्ट्रॅटेजिक वेल ऑर स्ट्रॅटेजिक टार्गेट तर तुम्हाला यू हॅव टू बी अ प्रॅक्टिकल. म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की भारताचं संस्कृती फार महान आहे आणि आम्ही परकीय राष्ट्रावर हल्ला करणार नाही, आम्ही शांतता पद्धतीने जगणार, तर तशा पद्धतीचं आज आपल्याला शक्य नाही. म्हणजे अमेरिकेने ज्या पद्धतीने इराक आणि अफगाणिस्तान हल्ला केला आणि कोट्य म्हणजे लाखो लोक बेघरजारी बरीचशी लोक मारली गेलीत, त्याच्या संदर्भामध्ये मानवी हक्काची चळवळ करणारे लोक कोणी बोलत नाही. भारतात मात्र आपण काश्मीर किंवा नॉर्थ ईस्टमध्ये जर एखादी लष्करी कारवाई केली तर मानवी हक्कांची च्या संदर्भामध्ये सर्व जगभर त्याची चर्चा होते. तो हा जो हे जे बदल आहेत हे बदल नीट आपण समजून चौकटीतून आपण नीट समजून घेतले पाहिजे. काय आहेत हे बदल? हे बदल असे आहेत की याच्यामध्ये नेमके वेगवेगळे डायनॅमिक्स आहेत. म्हणजे ग्लोबल पॉवर पॉलिटिक्सचे डायनॅमिक्स आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या चौकटीत अडकून ठेवायचं की तुम्ही तुमची संस्कृती तुमचं कल्चर फार महान आहे तुम्ही हल्ला करू शकत नाही हा एक विचार तुमच्या समोर ठेवायचा. दुसरा एक रॅशनॅलिटी ठेवायचं की तुम्ही इफ यू वॉन्ट यू कॅन गो वॉर फॉर टू अचीव्ह द स्ट्रॅटेजिक वे, म्हणजे हा एक दुसरा विचार आहे. परंतु मी असं म्हणेन की पारंपरिक मूल्य आणि पारंपरिक तत्वज्ञान याचं आजच्या रिअलिस्टिक अप्रोचने आता ते शक्य नाही. कारण आपल्याला म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने वापराल, म्हणजे मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की तंत्रज्ञानाने पारंपरिक मूल्य आणि तंत्रज्ञानाचे पूर्णपणे भेसळ केलेली आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की जर चीनच्या सोबत जर आपल्याला युद्ध करायचं असेल तर दोन्ही राष्ट्रांमध्ये बौद्ध धर्मीयांची एकमेकांचं रिलेशन्स आहेत, परंतु दोघेही कारण त्यांचं इकॉनॉमिक मार्केट इज अ की टू एव्हरीवन. सर्वांना आर्थिक व्यापार हा महत्वाचा आहे, त्याच्यामुळे मूल्य आणि तत्वज्ञान हे बाजूला सारणार आहे. परंतु आपल्याकडे अग्रेशन ही अशी कल्चर नाही जे अमेरिकेकडे आहे. म्हणजे 9/11 नंतर हल्ला कसा करायचा अफगाणिस्तानवर, तर त्यांच्या संपूर्ण स्ट्रॅटेजिक इंटेलेक्च्युअलची एक बैठक लंडनमध्ये झाली, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, आणि युनायटेड नेशनच्या धोरणाला बाजू जर सारवायचं असेल तर कशा पद्धतीने करायचं, मग त्यांनी सांगितलं की इंटरव्हेन्शन इन द नेम ऑफ ह्युमॅनिटेरियन ग्राउंड. म्हणजे एखाद्या राष्ट्र कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त राष्ट्राच्या नॉर्म्समध्ये तुम्ही कुठल्याही राष्ट्राविरुद्ध डायरेक्ट युद्ध करू शकत नाही. जर केलं तर तुम्हाला संयुक्त राष्ट्राच्या थ्रू आम्हाला बॅन आणू शकतं किंवा सर्व जग त्याच्याविरुद्ध करू शकतो. म्हणून त्यांनी काय केलं की इंटरव्हेन्शन जर करायचं असेल तर मानवी जे हे मानवी ह्युमॅनिटेरियन ग्राउंड आहे, म्हणजे मानवाचा विचार करून त्या ठिकाणी हस्तक्षेप करणे, याचा त्यांनी लिंक लावली. त्यांनी काय सांगितलं की अफगाणिस्तान इराकमध्ये लष्करी दहशतवादी कृत्य फार वाढलेले आहेत आणि तिथे लोकांची सुरक्षा ही फार महत्वाची, म्हणून आम्ही वॉर अगेन्स्ट टेररिझम, म्हणून त्यांनी युनायटेड नेशनचं संपूर्ण नॉर्म्स बाजूला ठेवलेत आणि नॅटोच्या सैनिकांचा वापर करून इराक आणि अफगाणिस्तानवर कारवाई केलेली. म्हणून मला असं वाटतं की काही अंशतः तुम्हाला आयडियलिस्टिक अप्रोचसाठी तुमची संस्कृती तुमचं कल्चर याचं महत्व तुम्हाला असतं, परंतु प्रॅक्टिकल अप्रोचसाठी यू हॅव बी अ व्हेरी रिअलिस्टिक वेर यू विल गेट अ अचीवमेंट. म्हणजे तुम्हाला हे नीट लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला काय फोरकास्टिंग आहे, 20 वर्षांमध्ये नेमकी आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण असणार आहेत, आपण नेमकी आपली लोकसंख्या किती असणार आहे, आपण कशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी आपली इमर्ज होणार आहे, कशा पद्धतीचं अॅग्रिकल्चर सेक्टर इमर्ज होणार आहे, कशा पद्धतीचं इकॉनॉमिक सेक्टर इमर्ज होणार आहे, कशा पद्धतीचं ट्रेड आपला वाढणार आहे, आणि या संपूर्ण याच्यामध्ये आपण तशा पद्धतीने विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला दिसतं की शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये आपला सर्वात जवळचा मित्र हा सोव्हिएत संघ होता, परंतु शीतयुद्धोत्तर कालखंडामध्ये आता आपला जवळचा मित्र न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीच्या संदर्भामध्ये अमेरिका आहे. इस्रायल मिडल ईस्टच्या राष्ट्रांमध्ये सर्वात शत्रू आहे, परंतु इस्रायलकडनं आपण मॉडर्न हेलिकॉप्टर्स आणि बाकीचे डिफेन्स टेक्नॉलॉजी घेतो. म्हणून जागतिक राजकारणामध्ये काही अंशतः अशी मूल्य ही महत्वाची असतात, परंतु काही अंशतः त्यांना त्यांचं वर्चस्व म्हणजे त्या राष्ट्राचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी या मूल्यांना बाजूला करावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी आज आपले पंतप्रधान म्हणजे आज चीनमध्ये आहेत, पूर्वी ते रशियामध्ये 2-3 दिवसापूर्वी रशियामध्ये होते. ह्या ज्या व्हिजिट्स आहेत, ह्या व्हिजिट्सचा जर आपण नीट साकल्याने अभ्यास केला तर कुठलाही राष्ट्र आपली संस्कृती जोपासत असताना सुरक्षेशी जास्त फारकत घेत नाही, सुरक्षेच्या प्रश्नाशी. म्हणजे मला असं वाटतं की मी कसं म्हटलं ना की जेव्हा आपण पहिली अण्वी चाचणी केली तेव्हा बुद्धा इज स्माइलिंग असा स्लोगन दिला. आता याचं त्या कल्चरचं काय तसं काही साम्य दिसत नाही, परंतु वी वॉन्ट टू गिव्ह अ मेसेज टू द वर्ल्ड कम्युनिटी, लुक वी आर हिअर ऍट द सेम, वी वॉन्ट टू मेंटेन आवर कल्चर थ्रू द बुद्धा स्माइलिंग, बट ऍट द सेम टाइम वी वॉन्ट टू शो युअर आर मिलिटरी कपॅबिलिटी. तर हे जे आहे हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं एक महत्वाचं भारताचं जे तुम्ही संरक्षणाचं वेगळेपण जे म्हणतात, संरक्षण धोरणाचं वेगळेपण, म्हणजे भारताच्या पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे, संसदीय लोकशाहीमध्ये पॉलिटिकल पार्टीचं स्थितांतर होत असतं, म्हणजे 77 नंतर वेगळं सरकार, काँग्रेस नंतर एनडीए वगैरे हे सरकार, परंतु संरक्षण धोरणाचं कंटिन्युटी आपल्याला दिसतं. म्हणजे ज्यावेळेस कारगिल प्रश्न एनडीएच्या कालखंडात झाला त्यावेळेस कारगिल संघर्षामध्ये काँग्रेसची भूमिका आणि इतर राजकीय पक्षांची भूमिका ही सपोर्टिव्ह होती. म्हणजे हे आपल्या संस्कृतीचं, हे आपल्या कॉन्स्टिट्युशनचं आणि हे आपल्या पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं यश आहे. आणि म्हणून आपल्या संरक्षणामध्ये धोरणामध्ये कंटिन्युटी आहे. आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये करप्शन आहे, आर्म फोर्सेसमध्ये करप्शन आहे, बोफोर्स असेल किंवा इतर प्रकरण, आता लेटेस्ट जी काही प्रकरणं बाहेर आली आहेत किंवा आर्मीच्या चीफ आणि इतरच्यामध्ये हे आहेत, हे जरी असेल तरी एक आपण जागतिक पातळीवर भारताच्या म्हणजे स्वातंत्र्यापासून तर आज म्हणजे 1950 ते 2013 पर्यंत आपण एक सेंटिटी निर्माण केलेली आहे की त्यामध्ये कुठलाही संघर्ष हा होणार नाही. आणि तुम्हाला अजून एक म्हणजे शेजारील राष्ट्र पाकिस्तान जे आहे याच्यामध्ये नेहमी लोकशाही म्हणजे पंत तिथलं पॉलिटिकल इन्स्टिट्यूशन आणि आर्मी याच्यामध्ये लढा का होतो याचं महत्वाचं कारण आहे. आणि भारतात का होत नाही याचं जे महत्वाचं कारण म्हणजे भारतातील राज्यघटनेमधील ज्या तरतुदी हे फार मजेशीर आहेत. म्हणजे तिन्ही दलाचे सरसेनापती हे राष्ट्रपती आहेत. प्रेसिडेंट डिक्लेअर वॉर, प्रेसिडेंट कन्क्लूड पीस, देन तिन्ही दलाच्या सरसेनापतीला कंट्रोल हा डिफेन्स सेक्रेटरीज आहे जो एक फक्त ग्रॅज्युएट अधिकारी आयएएस ऑफिसर आहे, लक्षात आलं. परंतु ते तिन्ही दलाचे सरसेनापती संपूर्ण याच्यामध्ये बॅटल फील्डमध्ये ते दे आर सुपिरियर, परंतु ऍडमिनिस्ट्रेटिव्ह दे वर्क्स विथ द डिफेन्स सेक्रेटरी. आणि याचं जे आहे परत हे तिन्ही दलाचे सरसेनापती इंडिव्हिज्युअल काही डिसिजन घेऊ शकत नाही, दे हॅव टू गो टू द कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेअर्स. आणि मग नंतर कॅबिनेट कमिटी सिक्युरिटी अफेअर्स मध्ये परत प्राईम मिनिस्टर आणि तिथे कॅबिनेट कमिटी, म्हणजे सिव्हिलियन्स आणि मिलिटरी यांचं जे कॉम्बिनेशन भारतामध्ये आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचा जो भाग आहे की भारतामध्ये जे पुण्यामध्ये जे नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे याच्यामध्ये एकाच ठिकाणी तिन्ही लोकांचं प्रशिक्षण असतं, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. जे आज 2013 रिक्रूट झालेले विद्यार्थी 20 वर्षांनी हेच आर्मीचे चीफ असणार आहेत, नेव्हीचे चीफ असणार आहेत, एअरफोर्सचे चीफ असणार, त्यांची बॉन्डिंग पुण्यामध्ये एकत्र वाढलेली असल्यामुळे देर इज व्हेरी फ्यू चान्सेस टू कॉन्ट्रॅक्शन अमंग देम. बरोबर, तसं पाकिस्तानमध्ये नाही. पाकिस्तानमध्ये यांची ट्रेनिंग सेंटर्स वेगवेगळे आहेत आणि पाकिस्तानला अल्वेज म्हणजे आर्मीचा जो चीप आहे हा राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधानपेक्षा श्रेष्ठ आहे असं ते भासत आणि म्हणून मग तिथे त्यांची कोलॅप्स होते आणि मग नंतर त्या ठिकाणी लोकशाहीऐवजी हुकुमशाही येते किंवा लष्करशाही येते आणि ती आल्यामुळे तिथे वेगवेगळे प्रश्न होतात. तसं मात्र भारतात शक्य आणि म्हणून आपल्याला भारताचं संरक्षण विषयाचं जे धोरण आहे हे नीट लक्ष पाहिजे की राजकीय पक्ष येतात आणि जातात, राजकीय सत्ता वेगवेगळ्या पक्षांची येते आणि जाते, परंतु आपल्यामध्ये सातत्य आहे आणि हे सातत्य राहण्याचं कारण भारतीय राज्यघटनेमध्ये असणाऱ्या विविध तरतुदी आणि त्याचबरोबर आपले असणारे पारंपरिक आणि ऐतिहासिक जे मूल्य आहेत याची जोपासण्याची एक परंपरा, परंतु ही परंपरा जोपत असताना वेळ आली तिथे आपण रिअलिस्टिक अप्रोच वापरतो आणि रिअलिस्टिक अप्रोचद्वारे आपण आता जागतिक पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
पण म्हणजे आत्ताची परिस्थिती कशी आहे
आज
आणि संरक्षणाच्या दृष्टीने?
आजची परिस्थिती अतिशय तशी म्हणावी तशी वाईटही नाही आणि खूप चांगली नाही. म्हणजे वाईट याच्यासाठी नाही की सर्वात विशेष म्हणजे विशेष बाब म्हणजे भारताकडे असणारा तरुण वर्ग हा पॉझिटिव्ह आणि व्हेरी गुड पॉईंट विथ अस. त्याचबरोबर आयटी सेक्टर आणि इकॉनॉमिक सेक्टरमध्ये ज्या पद्धतीने आपण सामोरे जात आहोत त्याचा फार एक पॉझिटिव्ह आहे. दुसरा निगेटिव्ह भाग म्हणजे की पाकिस्तानद्वारे आपल्याला सातत्याने दहशतवादी कृत्याद्वारे किंवा काश्मीर प्रश्नाद्वारे सातत्याने प्रश्न करून जागतिक पातळीवर आपल्याला एंगेज करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर तो एक थोडासा धोका आहे. चीन आणि पाकिस्तानची लष्कर आणि आर्थिक शक्ती म्हणजे पाकिस्तानची आर्थिक शक्ती नव्हे परंतु चीन ज्या पद्धतीने लष्करी आर्थिक शक्ती उदयास येत आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला चीन हा फोकस करून आपलं परिवर्तन करावं लागेल, आपल्यामध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. आणि चीन आणि पाकिस्तान सोबत जर आपण ट्रॅक टू डिप्लोमॅसी म्हणजे दोघांमध्ये सुसंवाद स्थापन करून जर मेंटेन केला तर कदाचित आपण अजून जागतिक पातळीवर वर्चस्व छान चांगल्या पद्धतीने वर्चस्व प्रस्थापित करू शकतो आणि हे नुसतंच आशिया खंडात नाही तर जागतिक पातळी करू शकतो. परंतु तसं होऊ देणार कारण अशा पद्धतीचं लगेच तुम्हाला वातावरण क्रिएट करावं लागतं. वी नीड्स डिफरंट पीपल हू कॅन मॅनेज दॅट ऑल स्ट्रॅटेजिक इश्यू. पण अनफॉर्च्युनेटली मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की हे सर्व असूनही भारतामध्ये संरक्षण आणि संरक्षण आणि सामरिक शास्त्र असा आमचा विषय आहे तर अशा विषयासंदर्भात फार कमी चर्चा होते, फार कमी बोललं जातं आणि ते जे बोललं जातं ते अधिक लष्करी अधिकारी कारण त्यांना नॅचरली ते फील्डमध्ये असतात, परंतु जेव्हा ते सिव्हिलियन त्या याच्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन बदलतो आणि मग त्याच्यामुळे वेगवेगळे कन्फ्युजन असतात. म्हणजे आपल्याला नेमकं कारगिल कुठे, कारगिल संघर्ष काय आहे, पाकिस्तानचं सियाचिन कुठे आहे, बेसिक माहित नसतं आणि त्याच्यामुळे आपला तरुण मग भावनात्मक पातळीवर घोषणा देतो आणि मग त्याच्यात ते दोन धर्मामध्ये जातीमध्ये किंवा इतर याच्यामध्ये संघर्ष होतो आणि मग परत आपण त्याच्याविषयी चर्चा. म्हणून माझं असं इच्छा आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये हा विषय सर्व शाखेमध्ये शिकवला गेला पाहिजे, सर्व शाखेमध्ये त्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे आणि हे शिकत असताना केवळ भावनात्मक पातळीवर न शिकवता रिअलिस्टिक पातळीवर तो शिकवला गेला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भारत हा विकसित होऊ शकतो.
सर, अतिशय गहन आणि महत्वाच्या प्रश्नावर आज आपण मार्गदर्शन केलेलं आहे की संरक्षण आणि सामाजिक शास्त्र की यामध्ये किती महत्वाचं आहे, सगळ्या जनरल पब्लिकपर्यंत हा विषय किती महत्वाचा आहे कळलं, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला ते फायदेच असणार आहे. आज आपण इथे आलात आणि या विषयाबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींतर्फे आपले आभार.
धन्यवाद.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत आहात यशवाणी. यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.